विविध भारती पुणे. स्वाती महाळंक सादर करीत आहे पुणे वृत्तांत. सनई चौघड्यांच्या स्वरात, बँडच्या सुरावटीत आणि ढोल ताशांच्या गजरात उद्या शनिवारी भाद्रपद शुद्ध चतुर्थीला पुण्यातल्या मानाच्या गणपतींची विधिवत प्राणप्रतिष्ठा होणार आहे. गणेशोत्सवासाठी बंदोबस्त करण्याकरता पुण्यात 7,000 पोलीस तैनात असणार आहेत. विसर्जनाच्या वेळी ही संख्या आणखी वाढवण्यात येणार आहे. यामध्ये 4 अतिरिक्त पोलीस आयुक्त, 10 पोलीस उपायुक्त, 23 सहाय्यक पोलीस आयुक्त, 128 पोलीस निरीक्षक, 568 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 4,604 अंमलदार, 1,100 गृहरक्षक दलाचे जवान, राज्य राखीव पोलीस दल, शीघ्र कृती दलाच्या तुकड्या यांचा समावेश असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज दिली. गणेशोत्सवासाठी 1,742 नागरिकांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. 12 ते 17 सप्टेंबर पर्यंत एकूण 6 दिवस सकाळी 6 ते रात्री 12 या कालावधीत ध्वनिवर्धक वापरण्यास परवानगी आहे. मात्र या काळात फटाके वाजवण्यास मनाई आहे. गणेशोत्सवाच्या काळात शहराच्या मध्यवर्ती भागातील अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद तर अनेक रस्ते अवजड वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार असून गरज पडल्यास ऐनवेळी वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे. लोकसहभाग, तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर, गणेशोत्सवादरम्यान परदेशी लोकांना आवश्यक सुविधा, मार्गदर्शन, जागतिक स्तरावर आयोजित होणाऱ्या गणेशोत्सवाला जोडून घेत उत्सवाचं आदानप्रदान झालं तर ऐतिहासिक परंपरा असलेला गणेशोत्सव जागतिक लोकोत्सव होईल अशा भावना गणेशोत्सवातल्या सक्रिय कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आहेत. पहिल्यांदाच पुण्यात होत असलेल्या ग्लोबल गणेश फेस्टिवलचं उद्घाटन परदेशी तरुणांच्या हस्ते काल पुण्यामध्ये झालं त्यावेळी झालेल्या परिषदेत ते बोलत होते. गणेशोत्सव काळात मेट्रोच्या वेळात बदल करून मेट्रोची प्रवासी सेवा मध्यरात्रीपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे. फेऱ्यांच्या संख्येमध्येही वाढ करण्यात येणार आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी 17 आणि 18 सप्टेंबर रोजी सकाळी 6 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 6 पर्यंत मेट्रो सेवा अविरत सुरू राहणार आहे. तर 7 ते 9 सप्टेंबर दरम्यान सकाळी 6 ते रात्री 11 या वेळेत, 10 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर दरम्यान सकाळी 6 ते रात्री 12 पर्यंत मेट्रो सेवा सुरू ठेवण्यात येणार आहे अशी माहिती देण्यात आली आहे. पुणे महापालिकेच्या वतीनं सायकलला प्रोत्साहन देण्यासाठी आणि वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून एकात्मिक सायकल आराखडा तयार करण्यात आला असून तो विकास आराखड्यामध्ये समाविष्ट केला जाणार आहे. त्यासाठी हा आराखडा राज्य सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला नुकतीच महापालिकेच्या शहर सुधारणा समितीनं मान्यता दिली आहे. पुणे शहराच्या विविध भागात बसवण्यात आलेले 1,054 सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. या कॅमेऱ्यांच्या दुरुस्तीचं काम पुणे महापालिकेच्या विद्युत विभागानं तातडीनं हाती घेतलं आहे. यंदाच्या गणेशोत्सव पर्यावरणपूरक तसंच शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व गणेश मंडळांनी आणि नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह आणि पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी केलं आहे. शाडू माती, धातू, लाकूड, दगड, तुरटी अथवा कागदाच्या लगद्यापासून तयार करण्यात आलेल्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे. दरम्यान पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीनं महापालिका शाळेतल्या 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मिती आणि सजावट या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यामध्ये 41 शाळांनी भाग घेतला होता. प्राध्यापक मिलिंद जोशी यांची लेखन आणि वक्तृत्व शैली अनोखी आहे. त्यांनी साहित्य परिषदेला लोकाभिमुख केलं असे गौरवोद्गार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ सदानंद मोरे यांनी काढले आहे. आडकर फाउंडेशनतर्फे अॅडव्होकेट भास्करराव आव्हाड स्मृती पुरस्कार प्राध्यापक मिलिंद जोशी यांना डॉ मोरे यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. पुणे नेत्रतज्ञ संघटनेच्या वतीनं 39व्या राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्यानिमित्त विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. यानिमित्तानं विविध कार्यक्रम सुरू असून त्याचा समारोप येत्या रविवारी सकाळी 10 वाजता टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलमधल्या गणेश सभागृहात होणार आहे अशी माहिती संघटनेच्या अध्यक्ष डॉ राधिका परांजपे यांनी दिली आहे. पुणे जिल्हा क्रिकेट संघटनेच्या मान्यतेनं मान्सून करंडक 19 वर्षांखालील आंतरक्लब टी20 क्रिकेट स्पर्धा सुरू आहेत. स्पर्धेत एलिट ईगल्स संघानं एसआरके क्रिकेट अकॅडमीचा 19 धावांनी पराभव केला. अन्य दुसऱ्या सामन्यात एसआरके क्रिकेट अकॅडमीनं क्रिकेट नेक्स्ट अकॅडमीचा 67 धावांनी पराभव केला. हॉकी महासंघाच्या मान्यतेनं 4थी हॉकी इंडिया वरिष्ठ पुरुष आंतरविभागीय स्पर्धा पुण्यात सुरू आहे. आज सकाळच्या सत्रात गतविजेत्या पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड संघानं आपली विजयी दौड घोडदौड कायम राखत भारतीय क्रीडा प्राधिकरण संघावर 4-3 असा निसटत विजय मिळवला. अन्य दुसऱ्या सामन्यात केंद्रीय सचिवालय संघानं थेट करसंकलन केंद्रीय मंडळ संघावर 3-2 अशा फरकानं मात केली. तर हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारतीच्या पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.